नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सानवी 44,000 टन LPG घेऊन होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे। युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारं हे सातवं भारतीय जहाज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होऊ घातलेली बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। आगामी पोटनिवडणुकीत बारामती मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवरून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं कार विहिरीत कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एका खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून हे सर्वजण निघालेले असताना मंगल कार्यालयाजवळच्या शेतातल्या विहिरीत त्यांची कार कोसळली। नांदेड इथं आज पहाटे 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नांदेडमधल्या 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काही कारणानं वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जंबिया आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार केले गेले। या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता दुसऱ्या टोळीनं हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं। गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचं तसंच घरांचंही मोठं नुकसान झालं आहे। बीड, लातूर, जालना या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह अमरावती आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये शेतपिकांना मोठा फटका बसला असून घरांचीही पडझड झाली आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।